नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये ॐ त्रैलोक्य पूजिते देवे कमले विष्णुवल्लभे मंगलां शोभनां शुद्धां निष्कलां परमामकलां विश्वेश्वरे विश्वं विकामे सन्नाम सुभदनाम करुणानिजान्तराम सुधा
Der Friede des mentalen Geistes ist nicht durch günstige Umstände zu erlangen, sondern durch innere Wandlung. Die Mutter.